सर्वांना नमस्कार. आजच्या भाव सत्संगातील वातावरण आधीपासूनच देवी तत्वाने भारित झाले आहे. देवी तत्वाची आपण अनुभूती घेऊया. देवी तत्वाची अनुभूती घेत असताना आपले मन पूर्णपणे स्थिर करून देवी तत्वाशी ते एकरूप होत आहे ह्याची आपण या सत्संगामध्ये आरंभापासून समाप्तीपर्यंत अनुभूती घ्यायची आहे. चराचरात आदिशक्तीचे चैतन्य भरलेले आहे. विश्वाच्या कणाकणात वास करणाऱ्या मातेला आपण आता सर्वजण शरणागत होऊन आळवूया. ही देवी माते सिंहासनावर आरूढ झालेली तू सिंहवाहिनी आहेस. हे माते, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी तू अवतीर्ण झाली आहेस. तुझ्या भक्तांना भयमुक्त करून त्यांचे रक्षण करण्यासाठी तू पृथ्वीवर आली आहेस. हे माते, विनाशाकडे वाटचाल करणाऱ्या या सृष्टीचा पुन्हा एकदा लय करून त्याचे संचालन करण्यासाठी तू अवतरित झाली आहेस. हे आदिशक्ती, हे जगदंबे, तुझा जय जयकार असो. हे देवी, तुला शिरसाष्टांग नमस्कार असो. हे दुःखहारिणी परमेश्वरी, तुला आम्ही संपूर्णपणे शरण आलो आहोत. या विश्वाहूनही विशाल असे तुझे रूप आहे माते. लीन भावाने आम्ही तुझे चरण धरतो. तू आम्हाला तुझ्या चरणाशी ठेव. तुझी शक्ती आम्हाला प्रदान कर. हे माते, हे जगदंबे, तुझ्या चरणी आमची भावपूर्ण प्रार्थना आहे. आई जगदंबेच्या चरणी याच भावस्थितीत श्लोकपुष्प अर्पण करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विश्वभरातील सर्व देवी भक्तांना भावपूर्ण वंदन. जसे जसे नवरात्रीतील एक एक दिवस पुढे पुढे जात आहे तसे देवी तत्व अधिकाधिक कार्यरत होऊन ती जगदंबा आपल्या भक्तांवर तिच्या चैतन्याचा, तिच्या कृपेचा अखंड वर्षाव करत आहे. नवरात्रीच्या कालावधीत हा भावसत्संग मिळणे ही देखील आपल्या सर्वांवर असलेली देवीची कृपाच आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणत्या देवीचे तत्व कार्यरत असते, देवी कोणते रूप धारण करून आपल्या भक्तांचा उद्धार करणार आहे, भावसत्संगाच्या आरंभी आपण हे समजून घेऊया. मातेने आज चंद्रघंटा रूप धारण केले आहे. माता दुर्गेचे हे तिसरे रूप परमशक्तिदायक आणि कल्याणकारी आहे. या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळे हिला चंद्रघंटा देवी असे म्हटले आहे. देवीच्या शरीराचा रंग सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आहे. ही दशभुजा देवी आहे. हिच्या 10 हातांमध्ये शस्त्रास्त्रे सुशोभित आहेत. तिचे वाहन सिंह आहे. तिच्या घंटेच्या भयानक चंडध्वनीने अत्याचारी दानवदैत्य कंपित होतात. देवीच्या कृपेनेच साधकांचे समस्त पाप आणि बाधा नष्ट होतात. तिच्याच कृपेने भक्ताला दिव्य सुगंधाची अनुभूती येते, दिव्य ध्वनी ऐकू येतात. देवीची मुद्रा सदैव युद्धासाठी तत्पर असते. त्यासोबतच भक्तांच्या संकटांचे निवारण ती शीघ्र करत असते. तिचे वाहन सिंह आहे. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या ध्वनीमुळे सदा आपल्या भक्तांची प्रेतबाधादींपासून रक्षा होते. चंद्रघंटा देवीचे स्मरण करताच शरणागताच्या रक्षणासाठी या घंटेचा ध्वनी निनादतो. दुष्टांचे दमन आणि विनाश करण्यासाठी सदैव तत्पर असणारे हे रूप आराधकांसाठी अत्यंत सौम्य आणि शांतीने परिपूर्ण आहे. हिच्या आराधनेने वीरता, निर्भयता यासोबत सौम्यता आणि विनम्रतेचाही विकास होतो. आपण मन, वचन, कर्म आणि कायेने पूर्णतः शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी चंद्रघंटा देवीच्या चरणी शरणागत होऊया. देवीच्या तत्वाचा लाभ अधिकाधिक होण्यासाठी आपण मन, कर्म, विचार आणि देह यांनी स्वतःला शुद्ध आणि पवित्र बनवण्याचा प्रयत्न करूया. हे सर्व शुद्ध आणि पवित्र कधी बनेल? जेव्हा आपण साधना अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करू तेव्हाच सर्व शुद्ध होणार आहे. स्वतःची शुद्धी करून घेण्याची जी संधी मातेने आपल्याला दिली आहे, त्या मातेचे तत्व या वातावरणामध्ये आत्ता अधिकाधिक अवतरत आहे. आपण सर्वांनी तिचे अत्यंत भावपूर्णपणे दर्शन घेऊया. तिच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन मनोभावे तिची भावार्चना करूया. सर्वांनी डोळे मिटूया. डोळे मिटता क्षणी आपल्या रोमरोमात देवी तत्व जात असल्याची अनुभूती घेऊया. रोमरोमामध्ये देवी तत्व प्रत्येक जीवाला ग्रहण होण्यासाठी देवीचीच पुष्कळ तळमळ आहे. अशा चंद्रघंटा देवीला आपण प्रार्थना करूया. हे माते, आम्हा सर्व तुझ्या बालकांना तुझे सुंदर दर्शन घडू दे. तुझ्या दर्शनाने आम्हाला पावन व्हायचे आहे. तुझ्या दर्शनानेच आम्हाला सर्वांतून मुक्त व्हायचे आहे. हे माते, आम्हाला तुझे दर्शन घडव. अंतकरणामध्ये अत्यंत आर्तभाव अनुभवून आपण देवीला प्रार्थना करत आहोत. करुणामय आणि वात्सल्य स्वरूप देवी आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकून आपल्याला दर्शन घडवणार आहे. पुष्कळ आर्ततेने आणि आतुरतेने आपण देवीची वाट पाहत आहोत. तिच्या दर्शनाची आस लागली आहे. देवीच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ झालो आहोत. अशा स्थितीतच समोर पुष्कळ प्रकाश दिसत आहे. या प्रकाशाकडे आपण पाहत आहोत. आपले मन एकाग्र होत आहे. हळूहळू देवीचे रूप आपल्यासमोर साक्षात प्रगट होत आहे. आपण सर्वजण देवीचे रूप अनुभवत आहोत. साक्षात चंद्रघंटा देवी आपल्यासमोर प्रगटली आहे. तिच्या मस्तकावरील घंटेच्या ध्वनीने आपल्याला याची प्रचिती येत आहे. देवीचे रूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे. देवीच्या मनोहर रूपाला आपण निहाळूया. देवीच्या शरीराचा रंग सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहे. जी दशभुजा आहे, 10 हातामध्ये शस्त्रास्त्र सुशोभित आहेत. जिचे वाहन सिंह आहे, अशा देवीचे दिव्य विलोभनीय रूप आपल्यासमोर साक्षात प्रगट झाले आहे. देवीकडून प्रचंड प्रमाणात तत्व सर्वांकडे प्रक्षेपित होत आहे. देवीचे तत्व आपण अधिकाधिक ग्रहण करूया. देवी चंद्रघंटेला आपण प्रार्थना करूया. साक्षात देवी समोर आहे या भावाने आपण प्रार्थना करूया. हे शक्ती स्वरूपिणी, तू प्रदान करत असलेली शक्ती आम्हा सर्वांना ग्रहण करता येऊ दे. मन, वचन, कर्म आणि काया यांनी पूर्णता शुद्ध करून तू आम्हाला पवित्र कर देवी. हे देवी, तुझ्याप्रमाणे सौम्यता आणि विनम्रता आमच्यातही निर्माण होऊ दे. विनम्रतेच्या माध्यमातून तुझे तत्व अखंड आमच्या अंतरात कार्यरत राहू दे. तत्वरूपाने तुझे गुण आमच्या अंतरात निर्माण करमाते. आपली भावपूर्ण प्रार्थना ऐकून देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. यासाठी तिच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. भाव सत्संगाच्या माध्यमातून देवीची भक्ती कशी करायची हे आपण शिकत आहोत. साक्षात देवीच आपल्याला विविध उदाहरणांच्या माध्यमातून भक्ती शिकवत आहे. आपल्या अंतरामध्ये भक्ती निर्माण होण्यासाठी, भक्तीमध्ये वृद्धी होण्यासाठी ती आपल्याला शक्ती प्रदान करत आहे. केवळ सत्संगापुरती ही सूत्रे मर्यादित न ठेवता सत्संगात ऐकलेली सर्व सूत्रे आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. भाव सत्संग झाल्यानंतरही ही भक्ती आपल्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठीच रामकृष्ण परमहंस यांनी कालीमातेची भक्ती कशी केली ती कथा आता आपण ऐकूया. देवीच्या अनेक भक्तांपैकी एक होते, ते म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते. कालीमातेचे ते परमभक्त होते. कालीमातेची भक्ती त्यांनी कशी केली आणि कालीमातेचेही आपल्या भक्तांवर किती आणि कसे प्रेम आहे हे आत्ता आपण श्री रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनातील काही भक्तिमय प्रसंगातून शिकूया. हे भक्तिपूर्वक प्रसंग ऐकत असताना आपण सर्वांनी त्या वातावरणाशी एकरूप होऊन साक्षात कालीमातेचे अस्तित्व अनुभवूया. रामकृष्ण परमहंस कालीमातेच्या मंदिराचे पुजारी होते. प्रतिदिन ते देवीची भावपूर्ण पूजा करायचे, पण त्यांना कधी देवीचे दर्शन झाले नव्हते. एकदा त्यांना वाटले देवी येथेच आहे, तर ती आपल्याला दर्शन का देत नाही. देवीच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले. व्याकुळतेने ते प्रार्थना करू लागले, हे देवी, तू खरंच येथे आहेस, तर मी तुझे रूप का पाहू शकत नाही. त्यांचे हृदय मातेच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ झाले होते. ते म्हणाले, जर देवीचे दर्शन मला होत नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, हे जीवनच नको. असे म्हणून त्यांनी देवीच्या मूर्तीच्या हातातील शस्त्र घेतले आणि ते स्वतःवर वार करणार. एवढ्यातच मूर्तीतून साक्षात कालीमाता प्रगट झाली आणि देवीने त्यांचा हात धरला. रामकृष्णांची किती आर्तता असेल की साक्षात देवी त्यांच्या समोर प्रगट झाली. या कथेतून बोध घेऊन आपणही ईश्वराच्या दर्शनासाठी आपल्या मनातील आर्तता वाढवूया, ईश्वरासाठी व्याकुळ होऊया. आपल्या व्याकुळतेने प्रसन्न होऊन ईश्वर नक्कीच आपल्याला दर्शन देईल, आपल्यावरती कृपा करेल. या प्रसंगानंतर रामकृष्ण परमहंसांची देवीवरील भक्ती आणखीनच वाढली. देवीवर त्यांची अनन्य भक्ती होती. जसा एखादा अबोध बालक स्वतः कसलीच चिंता करत नाही, त्याप्रमाणे रामकृष्ण स्वतःची काही काळजी करायचे नाहीत. लहान बालक जसे आपल्या आईकडून सर्व काही मागतो, त्याचप्रमाणे रामकृष्ण कालीमातेला सर्व काही मागायचे. प्रत्येक कृती देवीच्या आज्ञेने करायचे. कालीमाता त्यांच्यासाठी केवळ देवी नव्हती, ती आपल्या माते समान होती. ते कालीमातेशी सतत बोलायचे, तिला जेवण भरवायचे, तीही ते जेवण ग्रहण करायची आणि त्यांच्या हाकेला ती धावत यायची. जेव्हा रामकृष्ण परमहंस कालीमातेच्या अनुसंधानात असायचे तेव्हा ते देहभान विसरून आनंद विभोर होऊन नाचायचे. गायचे, त्यांचा रोम रोम रोमांचित व्हायचा, ते अचेत व्हायचे आणि चेतना आल्यावर लहान बालकाप्रमाणे काली मातेला हाक मारायचे. त्यांना नेहमी वाटायचे देवीने आपला हात पकडला आहे. महान लोकही जेव्हा दक्षिणेश्वरी रामकृष्णांच्याकडे जायचे तेव्हा आपली विद्वत्ता विसरून त्यांना आपले गुरु मानायचे. अशी त्यांची उच्च कोटीची भावावस्था होती. त्यांची ही जीवनशैली म्हणजे लोकांना वेडेपणा वाटायचा. ह्यातून आपल्याला लक्षात येते अध्यात्मात बुद्धीला किती मर्यादा असतात. अध्यात्म हे बुद्धीच्या पलीकडचे शास्त्र आहे. ते केवळ श्रद्धा, समर्पण आणि निश्चल भावाने समजू शकते हे रामकृष्ण परमहंसांनी सिद्ध केले. एकदा एका व्यक्तीने श्री रामकृष्ण परमहंसांना विचारले, तुम्ही असे म्हणता की देवीच्या रोमरोमात ब्रह्मांड व्यापलेले आहे आणि या लहानशा मूर्तीला कालीमाता म्हणता, असे कसे? रामकृष्णांनी त्यांना विचारले, सूर्य पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे? त्या व्यक्तीने उत्तर दिले, 9 लाख पटीनी मोठा आहे. रामकृष्णांनी विचारले, तो मोठा असूनही आपल्याला एवढा छोटा कसा दिसतो? त्या व्यक्तीने उत्तर दिले, 9 लाख पटीनी मोठा असला तरी तो आपल्यापासून पुष्कळ दूर आहे, त्यामुळे तो आपल्याला एवढा छोटा दिसतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात, अशाच प्रकारे कालीमाता तुमच्यापासून पुष्कळ दूर आहे, त्यामुळे तुम्हाला ती छोटी दिसते. मी तर देवीच्या कुशीत असतो म्हणून मला ती मोठी वाटते. तुम्ही स्थूल दृष्टीने आषाण पाहता पण मी श्रद्धेने सृष्टीचा शक्तिपुंज म्हणून पाहतो. रामकृष्णांच्या या प्रसंगातून आपल्याला पुष्कळ शिकायला मिळते. देवीप्रती रामकृष्णांची केवढी ही भक्ती. देवीने दर्शन द्यायला पाहिजे यासाठी त्यांची केवढी तळमळ, किती व्याकुळता. ईश्वराच्या प्राप्तीसाठी एवढी व्याकुळता असेल तर भगवंत का नाही प्रगट होणार, का नाही दर्शन देणार? करुणामय मातेनेही तेच केले. भक्तीच कशी श्रेष्ठ आहे. अंतरंगात जर ईश्वराप्रती अपार भक्ती असेल, अंतरंग जर ईश्वराच्या भक्तीने व्याप्त असेल, तर आपण भगवंताच्या जवळ स्थूलातून नसूनही सूक्ष्मरूपात सतत सोबत असतो. आणि जर हृदयात भक्तीच नसेल तर स्थूलातून जरी ईश्वरासोबत असलो तरी त्याची जाणीव होणार नाही, त्याचे मूल्य वाटणार नाही. या प्रसंगातून आपण शिकून घेऊया, देवीची अशी भक्ती करूया की आपल्या भक्तीमुळे तिला आपल्याला दर्शन द्यावेसे वाटेल. रामकृष्ण परमहंसांच्या विवाहानंतरही त्यांच्या भक्तीमध्ये काहीच पालट झाला नाही. ते सतत देवीच्या स्मरणात असायचे, सर्वत्र त्यांना देवीच दिसायची. प्रत्येक स्त्रीमध्ये ते कालीमातेचे रूप पाहायचे. त्यांची पत्नी शारदा देवी यांनी त्यांना एकदा विचारले की तुम्ही मला काय म्हणून पाहता? रामकृष्ण परमहंसांनी सुंदर उत्तर दिले, दक्षिणेश्वर मंदिरात विराजमान असलेल्या कालीमातेच्या रूपातच मी तुला पाहतो. आपल्या पत्नीमध्ये देवीचे रूप पाहत असल्यामुळे तिलाही ते आई म्हणून संबोधायचे. शारदा देवी यांचीही पुष्कळ साधना आणि त्याग होता आणि त्यामुळेच त्यांना रामकृष्णांचा आध्यात्मिक अधिकार लक्षात आला. रामकृष्णांना त्यांनी साथ दिली, केवळ साथच दिली असे नाही तर त्यांना आपले गुरु मानले. शारदा देवीने रामकृष्ण परमहंसांना गुरु मानून त्यांचे आज्ञापालन केले. पती पत्नींमध्ये असलेल्या अशा अद्भुत आध्यात्मिक संबंधाविषयी दुसरे उदाहरण कुठेच पाहायला मिळणार नाही. या प्रसंगाचा बोध घेऊन त्यांच्यातील भक्ती आपण स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्णांना पत्नीमध्ये अथवा प्रत्येकात देवीचे दर्शन व्हायचे. आपणही आपल्यासमोर असलेल्या प्रत्येकामध्ये देवीला, ईश्वराला अनुभवण्याचा प्रयत्न करूया. नवरात्रीच्या पहिल्या 3 दिवसात देवी महाकालीचे तत्व कार्यरत असते. देवी महाकाली असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उग्र रूप धारण केलेली मारक रूपातील देवी येते. तिचे मारक रूप इतके प्रचंड असते की आपल्यालाही क्षणभर भय वाटू लागते. तिचे ते रूप असुरांच्या संहारासाठी असते, परंतु भक्तासाठी तिचे रूप अत्यंत प्रीतिमय आहे. काली मातेतील वात्सल्य भाव भक्तांना मात्र ओतप्रोत अनुभवायला मिळतो. सर्वांनी आता काली मातेचे स्मरण करूया. आपण सर्वांनी डोळे मिटूया. काली मातेचे अद्भुत सुंदर रूप आपल्याला दिसत आहे. तिच्या मुखावर वात्सल्य आणि क्रोध अशा दोन्ही भावांचा सुरेख संगम आहे. मातेच्या अशा अलौकिक रूपाच्या दर्शनाने आपले मन अत्यंत आनंदी झाले आहे. देवीची स्तुती कशा प्रकारे करायची हे आत्ता आपण शिकणार आहोत. आद्य शंकराचार्यांनी देवीची कशी स्तुती केली ते आत्ता आपण अनुभवण्याचा प्रयत्न करूया. हे भगवती कालिके, तू तुझ्या गळ्यामध्ये मुंडमाला धारण केली आहेस. स्मशानामध्ये तू निवास करते. तुझे केस विस्कटलेले आहेत. तू महाकालासोबत आपली लीला करतेस. तू तुझ्या दोन्ही हातांमध्ये नरमुंड आणि खडक धारण केले आहे. तुझे अन्य दोन हात वर आणि अभय मुद्रेमध्ये आहेत. तुझ्या दोन्ही कानांमध्ये शवरूपी आभूषण आहेत. तू सुंदर केस असणारी आहेस. शवांच्या हाताने बनलेला कमरपट्टा तू धारण केला आहेस. शवरूपी मंचावर तू आसनस्थ आहेस. चारी दिशांनी भयानक आवाज करत आहेस. हे भगवती काली, ब्रह्मादी देवतांनी तुझ्या तिन्ही गुणांचा आश्रय घेऊन तुझीच आराधना केली आहे. तुझे स्वरूप देवतांमध्ये अग्रगण्य आहे आणि साऱ्या विश्वाचे मूलभूत रूप आहे. तुझे हे स्वरूप देवताही संपूर्णपणे जाणू शकले नाही. हे भगवती, तुझे हे स्वरूप विश्वाला मुग्ध करणारे आहे, वाणीद्वारे स्तुती करण्यायोग्य आहे, विश्वाचे पालन करणारे आहे, शत्रुविनाशक आहे. तुझे हे स्वरूप देवताही संपूर्णपणे जाणू शकले नाही. हे देवी, तू भक्तांच्या मनातील कामना पूर्ण करणारी आहेस. तुझी भक्तावर अपार प्रीती आहे. भक्तांच्या पवित्र हृदयात तुझा वास असतो. जप, ध्यान आणि पूजारूपी अमृताने तू भक्तांच्या अंतरातील मळ धुणारी आहेस. तुझे हे स्वरूप देवताही संपूर्णपणे जाणू शकले नाही. हे कालिके, तुझे स्वरूप चिदानंद घन मंद मंद स्मित हास्याने संपन्न करोडो चंद्रांच्या प्रभेसमान आणि मुनी तसेच कवींच्या हृदयाला प्रकाशित करणारे आहे. तुझे हे स्वरूप, हे भगवती, देवताही संपूर्णपणे कधीच जाणू शकले नाही. हे भगवती काली, तू प्रलयकारी वादळांसारखी कृष्णवर्ण, कधी रक्तवर्ण तर कधी उज्ज्वल वर्णाची असतेस. तू योगमाया स्वरूपिणी आहेस. तू न बाल आहेस, न वृद्ध, न युवती. हे देवी, तुझे हे स्वरूप देवताही संपूर्णपणे जाणू शकले नाही. काली मातेच्या या रूपाला कोटी कोटी नमन करूया. तुझे स्वरूप जाणण्यास देवताही असमर्थ आहेत, मग आम्ही काय जाणणार देवी? हे माते, आमच्या हृदयामध्ये तुझ्याप्रती अपार भक्ती निर्माण कर. हिंदू राष्ट्रासाठी आम्हाला भरभरून आशीर्वाद दे देवी. अशी तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. सत्संगातील पुढील सत्रात आपण देवीच्या अत्यंत सुंदर विराट रूपाची अनुभूती घेणार आहोत. सर्वांनी संपूर्ण शरणागत होऊन वातावरणात कार्यरत असलेले देवी तत्व रोम रोमामध्ये ग्रहण करूया. या तत्वाचा लाभ घेऊन आपल्याला आपली साधना वाढवायची आहे हे ध्यानात ठेवूया. येत्या घोर आपत्काळाचा सामना करण्यासाठी भरभरून ऊर्जा ग्रहण करूया. सृष्टीची उत्पत्ती ही झाली नव्हती तेव्हाची ही कथा आहे. त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवीचा महिमा जाणल्यानंतर निश्चय केला की आपण वरदायिनी महामायेच्या चरणी जाऊन तिची स्तुती करूया. आणि जर तिच्या द्वारपालानी आपल्याला रोखले तर तेथेच ध्यानपूर्वक बसून देवीची स्तुती करूया. त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही भगवतीच्या द्वारी पोचले. द्वारी उभ्या असलेल्या त्रिदेवांना पाहून स्मितहास्य करीत भगवतीने तिन्ही देवांना स्त्रीरूपात परिवर्तित केले, विविध अलंकार धारण केलेले स्त्रीरूपातील त्रिदेव अत्यंत आश्चर्यचकित झाले. महामाया भगवतीच्या चरणी ते शरण गेले. देवीचे रूप अत्यंत विराट होते. मनोहर रूप असलेल्या देवीने त्रिदेवांकडे कृपादृष्टीने पाहिले. करोडो सूर्यासमान दैदिप्यमान देवीच्या चरणांकडे त्रिदेव पाहत राहिले. महादेवीच्या हजारो सेविका होत्या. जगदंबेच्या विविध सेवांसाठी त्या तत्पर होत्या. त्यातील काही देवीचा महिमा गात होत्या आणि काही नृत्यही करत होत्या. काही आनंदाने वीणावादन करत होत्या आणि काही देवीच्या अन्य सेवांमध्ये संलग्न होत्या. अत्यंत विराट स्वरूपातील त्या भगवतीचे केवळ चरणकमलच त्रिदेवांना दिसू शकत होते. त्यावेळी देवीच्या चरणकमलाच्या नखरूपी दर्पणात त्रिदेवांना एक अद्भुत दृश्य दिसले. चरणकमलाच्या नखरूपी दर्पणात अद्भुत दृश्य काय दिसले त्याचे वर्णन आता आपण ऐकूया. हे वर्णन ऐकत असताना आपण ते अनुभवण्याचा प्रयत्न करूया. देवीच्या चरणकमलाच्या नखामध्ये त्रिदेवांना संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झाले. त्या ब्रह्मांडामध्ये स्वतः त्रिदेवही होते. ब्रह्मा विष्णू शिव वायू अग्नी यम सूर्य वरुण चंद्रमा इंद्र पर्वत नद्या तसेच सर्व सिद्धगण पितर शेषनाग आणि राक्षसगणही त्यामध्ये दिसले. वैकुंठ ब्रह्मलोक तसेच पर्वतश्रेष्ठ कैलास यांच्यासोबत स्वतः त्रिदेवही त्याच पदनखात विराजमान असलेले त्यांनी पाहिले. अशा प्रकारे परमेश्वरीच्या चरणकमलाच्या नखात हे सर्व दृश्य पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश सर्व आश्चर्यचकित झाले. हे काय आहे असा विचार ते करू लागले. सर्व त्रिदेवांना त्यावेळेला लक्षात आले, समस्त जगताची जननी हीच महादेवी आहे. अशा प्रकारे अमृतमय आणि कल्याणमय असे अद्भुत दृश्य पाहता पाहता त्यांची 100 वर्षे व्यतीत झाली. एकदा नारी रूपातील भगवान विष्णू महादेवी भगवती श्री भुवनेश्वरीची स्तुती करू लागले. भगवान विष्णू म्हणाले, प्रकृती आणि विधात्री देवीला माझा निरंतर नमस्कार आहे. कल्याणी कामप्रदा वृद्धी तसेच सिद्धी देवीला पुन्हा पुन्हा नमस्कार. सच्चिदानंद रूपिणी देवीला माझा नमस्कार. श्री भुवनेश्वरी देवीला पुन्हा पुन्हा नमस्कार. समस्त संसाराची एकमात्र अधिष्ठात्री असलेल्या देवीला पुन्हा पुन्हा नमस्कार. हे जननी, आज मी जाणले की संपूर्ण विश्व तुझ्यातच सामावलेले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची रचना आणि संहारही तूच करतेस. या ब्रह्मांडाच्या निर्माणासाठी तुझीच विस्तृत प्रभावी शक्ती आहे. संपूर्ण लोकामध्ये तूच व्याप्त आहेस हे मी जाणले आहे देवी. तू तुझ्या कृपा प्रभावाने संसाराचे कल्याण करतेस. हे देवी, तुझ्या तेजानेच तू सृष्टिकालात संपूर्ण जगताला उत्पन्न करतेस. प्रलय काळामध्ये शीघ्र त्यांचा संहार पण करतेस. हे देवी, तुझे लीलाचरित्र जाणण्यासाठी कोण समर्थ आहे? हे माते, जेव्हा मी शिव आणि ब्रह्माही तुझे अपूर्व चरित्र जाणण्यासाठी समर्थ नाही, तेथे अन्य कोणी कसा असेल? हे महिमामय भवानी, तूच रचलेल्या या ब्रह्मांड प्रपंचात कित्येक ब्रह्मांड आहेत. हे जगदंबे, तुझ्या चरणी आम्ही मस्तक झुकून याचना करतो. तुझे दिव्य स्वरूप आमच्या हृदयामध्ये सदैव विराजमान असू दे. आमच्या मुखात सदा तुझेच नाम असू दे. आमचे नेत्र प्रतिदिन तुझ्याच चरणकमलांचे दर्शन करू दे. हे माते, आमच्या मनात सदैव असा भाव असू दे की आम्ही सर्वजण तुझे सेवक आहोत. तू आमची माता आहेस, आम्ही तुझे पुत्र आहोत, असाच भाव सदैव आमच्या अंतरी राहू दे. हे देवी, ही पृथ्वी जगताला धारण करत नाही, तर तुझी आधार शक्ती या संपूर्ण जगताला धारण करते. प्रत्यक्ष सूर्यही तुझ्याच तेजाने प्रकाशमान आहे. हे देवी, बुद्धिमानांची विद्या तू आहेस, शक्तिशाली जीवांची शक्ती तूच आहेस. सर्व प्राणी मात्रांना मोक्ष देणारी पण तूच आहेस. हे देवी, तुला आमचा नमस्कार. हे महाविद्ये, मी तुझ्या चरणी नमन करत आहे. हे सर्वार्थदात्री शिवे, तुझ्या ज्ञानरूपी प्रकाशाने माझ्या हृदयाला प्रकाशमान कर. भगवान विष्णूने देवीची भावपूर्ण स्तुती केल्यानंतर भगवान शिवही स्तुती करतात. भगवान शिव म्हणतात, हे देवी, पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी तूच आहेस. हे माते, तूच इंद्रियरूपिणी आहेस. बुद्धी, मन आणि अहंकार स्वरूपात तूच आहेस. तुझ्याच प्रेरणेने आम्ही त्रिदेव चराचर जगताचे सृजन, पालन आणि संहार करतो. हे अंबिके, जेव्हा आम्हा त्रिदेवानं ब्रह्मांडाची रचना करण्याची इच्छा होते, तेव्हा निश्चितच तुझ्या चरणकमलांचा धुळीकण प्राप्त करूनच आम्ही आपल्या कार्यासाठी समर्थ होतो. त्यानंतर ब्रह्मदेव देवीला प्रार्थना करतात, हे देवी, तुझे स्वरूप नेमके कसे आहे ते तूच तुझ्या श्रीमुखातून सांग. आद्यशक्ती भगवती तेव्हा मधुर वचनाने काय म्हणते ते आपण तिच्याच दिव्य वाणीतून ऐकूया. साक्षात देवीची वाणी ऐकूया. देवी म्हणते, मी आणि परब्रह्म सदैव एकच आहे. ज्याप्रमाणे आरशात दिसणारे प्रतिबिंब आपल्यापेक्षा वेगळे प्रतीत होते, त्याप्रमाणे मी आणि ब्रह्म एकच आहे. मीच बुद्धी, श्री, कीर्ती, स्मृती, श्रद्धा, मेधा, दया, क्षुधा, क्षमा, शांती, कांती, विद्या, दृष्टी, वाणी आणि विविध प्रकारच्या नाड्या आहे. जलातील शीतलता, अग्नीतील उष्णता, सूर्यातील प्रकाश आणि चंद्राच्या ज्योत्स्नेच्या रूपात मी प्रकट होते. जेव्हा पृथ्वी शक्तीने युक्त असते तेव्हा ती स्थिर असते आणि सर्वांना धारण करण्यासाठी समर्थ असते. जेव्हा ती शक्तीहीन होते तेव्हा परमाणूलाही धारण करण्याचे सामर्थ्य तिच्यात राहत नाही. तुम्ही त्रिदेवानी आत्ता जाऊन आपापल्या लोकांची रचना करून तेथे निवास करा, तसेच आपले आपले सृष्टी कार्य करा. त्यानंतर देवी आपल्या तीन शक्ती तिन्ही देवांना प्रदान करते. त्यावेळी देवी काय म्हणते ते तिच्या चैतन्याने ओतप्रोत अशा पवित्र वाणीने ऐकूया. सर्वांनी मातेच्या वाणीतील चैतन्य, तिचे तत्व आणि वात्सल्य अनुभवूया. हे ब्रह्मा, सुंदर रूप असलेल्या, श्रेष्ठ श्वेत वस्त्र धारण करणाऱ्या, अलौकिक दिव्य आभूषणाने विभूषित, उत्तम आसनावर विराजमान असलेल्या महासरस्वती या शक्तीला तुम्ही स्वीकार करा. आता लवकरच तुम्ही या शक्तीला म्हणजे महासरस्वतीला सोबत घेऊन सत्यलोकात प्रस्थान करा आणि सृष्टीची उत्पत्ती करण्यास तत्पर व्हा. त्यानंतर पवित्र स्मितहास्य करणारी जगज्जननी भगवान विष्णूला म्हणते, हे विष्णू, आता तू मनोहर अशा महालक्ष्मीला स्वीकार आणि प्रस्थान कर. ही महालक्ष्मी तुझ्या वक्षस्थळी सदैव निवास करेल यात संदेह नाही. विविध लीला करण्यासाठी मी तुला ही सर्व मनोरथ प्रदान करणारी कल्याणमयी शक्ती म्हणजेच महालक्ष्मी अर्पित केली आहे. लक्ष्मी नारायण नावाचा संयोग मीच रचला आहे. हे विष्णू, आता तू वैकुंठ निर्माण करून तेथे महालक्ष्मी सोबत निवास कर. यानंतर देवी देवादिदेव शंकराला अमृतमय वचनाने सांगते, हे शिवा, तू या मनोरमा महाकाली गौरीचा अंगीकार कर आणि कैलास शिखराची रचना करून तेथे निवास कर. असे म्हणून भगवतीने आपली अद्भुत शक्ती त्रिदेवांना प्रदान केली. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली गौरी या तिन्ही शक्तींच्या सहाय्याने आणि त्यांच्या बळावरच त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करत आहेत. अशा या महान देवीचा महिमा अजून कोणत्या शब्दात सांगायचा? अशा महान देवीची स्तुती करण्यासाठी आपण असमर्थ आहोत. भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.